ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
आयुक्तांनी केला शेतकऱ्याचा सत्कार, सावळवाडीचे शेतकरी प्रशांत लटपटे यांचं यश. सांगली जिल्ह्यातील सावळवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी प्रशांत लटपटे यांनी 42 गुंठ्यात 174 टन 685 किलो इतकं ऊस उत्पादन घेतलं. या मोठ्या उत्पादनामुळे साखर आयुक्त सौरभ राव यांनी सांगली काठत संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन प्रयोगाची माहिती घेतली आणि त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्रशांत लटपटे म्हणाले, राज्याचे साखर आयुक्त सौरभ राव हे माझ्या ऊस शेतीला भेट देणार म्हणून मला सांगण्यात आलं. त्यावेळी माझ्या कुटुंबाला आनंद झाला. 30 वर्ष ऊस शेती करत आहे. दरवर्षी नवनवे प्रयोग करत मी यंदा 42 गुंठ्यात 174 टन 685 किलो इतकं विक्रमी ऊस उत्पादन मिळवलं. यात सर्व कुटुंबियांचा वाटा आहे. राज्याच्या साखर आयुक्तांच्या शाबासकीमुळे माझ्या कुटुंबाच्या कष्टाचं सार्थक झालं. यंदा मी एकरी 200 टन ऊस उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यावेळी बोलताना सौरभ राव म्हणाले, संबंधित शेतकऱ्यानं घेतलेलं ऊस उत्पादन आणि शेतावर घेतलेल्या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी 26 फेब्रुवारी रोजी सांगली गाठली. संबंधित प्रशांत लटपटे या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या अनेक वर्षांच्या कष्टानंतर त्यांनी हे यश गाठलं आहे. शेताची पाहणी केल्यानंतर साखर आयुक्तालयाकडून प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून त्यांनी त्यांचा सत्कार केला. ते पाहून अन्य शेतकरीही याकडे वळावेत अशी भावना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.